शहर
स्टैट
में
इन
एक
आइन
सैर
स्पाज़ियरगंग
थॉमस
थॉमस
नया
नॉय
है
इस्ट
और
उन्ट
उसे
मुस
स्टेशन
बानहोफ
का
सुम
रास्ता
वेक
ढूंढना
फिंडन
वह
एयर
दोस्ताना
फ्रेंडलिचे
राहगीरों
पासंटन
से
नाख
पूछता
फ्रैक्ट
सरल
einfache
दिशा निर्देश
Wegbeschreibungen
समझना
verstehen
देना
geben
सीखता
lernt
यह
es
धूप
sonniger
का
von
दिन
tag
अच्छा
gute
मूड
laune
धीरे धीरे
langsam
मुख्य
haupt
सड़क
straße
के
der
किनारे
entlang
चलता
geht
बर्लिन
Berlin
में
in
एक
ein
होटल
Hotel
का
des
कमरा
Zimmer
सारा
Sarah
जाति
reist
है
ist
और
und
चेक इन
checkt ein
करती
macht
है
Punkt
वह
sie
सीखती
lernt
की
das
कैसे
wie
बुक
buchen
करे
Punkt
रिसेप्शनिस्ट
Rezeptionist
उसे
ihr
फॉर्म
Formular
देता
gibt
भरती
füllt
कमरे
Zimmer
की
von
सेवा
Service
के
über
बारे
nach
में
dem
पूछती
fragt
उपलब्ध
verfügbar
एक
einen
कॉफी
Kaffee
ऑर्डर
Bestellung
देती
gibt
जल्दी
schnell
आती
kommt
दर्शनीय
Sehenswürdigkeit
स्थल
Ort
रास्ता
Weg
बताता
erklärt
उसे
ihm
धन्यवाद
Dank
छोड़ती
verlässt
दर्शनीय
Sehenswürdigkeiten
देखती
sieht
कई
viele
तस्वीरें
Fotos
लेती
macht
लौट
zurück
आती
kehrt
उसे
sie
मित्रवत
freundlich
स्वागत
begrüßt
करता
macht
रात
nacht
के
von
खाने
essen
मेनू
menü
प्रदान
anbietet
व्यंजन
gericht
चुनती
wählt
के
des
आनंद
genuss
लेती
nimmt
सोने
schlafen
जाती
geht
स्प्राचिकुर्स
sprachkurs
में
in
नए
neue
परिचय
bekanntschaften
मार्क
mark
एक
einen
भाषा
sprach
कक्षा
kurs
जाता
besucht
है
wird
और
und
अपने
seinen
नए
neuen
सहपाठियों
mitschülern
से
vor
मिलता
stellt
है
punkt
वह
er
अपने
seinem
नाम
namen
उम्र
alter
मूल
herkunft
पेशे
beruf
के
von
बारे
über
में
sich
बताता
erzählt
अन्य
von den
प्रतिभागियों
teilnehmern
से
erfährt
भी
dasselbe
यही
hören
सुनता
erhört
एक
ein
दिन
tag
भरपूर
voller
आवश्यकताओं
termine
वाला
ein
लिसा
lisa
अपने
ihren
की
der
योजना
plan
बनाती
macht
है
ist
और
und
उसे
sie
विभिन्न
verschiedene
जरूरी
wichtige
कार्य
termine
करने
durchführen
होते
müssen
है
sind
वह
sie
सीखती
lernt
की
das
सही
richtig
समय
uhrzeiten
तिथि
daten
कैसे
wie
बताएं
benennt
आज
heute
उसका
ihr
सुबह
morgens
7
sieben
बजे
uhr
शुरू
beginnt
होता
wird,
hai,
sein,
pehli,
der erste,
baithak,
Termin,
aat,
acht,
ek,
ein,
naaste,
frühstücks,
baithak,
meeting,
iske,
danach,
baad,
nach,
wah,
sie,
dopehar,
mittag,
tak,
bis,
project,
Projekt,
par,
an,
kaam,
arbeitet,
karti,
machen,
tera,
13,
ke,
im,
samay,
Moment,
mahatvapurn,
wichtiges,
phone,
Telefon,
dopehar,
Nachmittag,
me,
in,
ek,
eine,
prashikshan,
Weiterbildung,
shamil,
Teil,
hoti,
findet,
waha,
dort,
kaam,
Arbeit,
ke,
für,
liye,
um,
nai,
neue,
taknike,
Techniken,
satra,
17,
baje,
Uhrzeit,
dost,
Freund,
se,
zum,
coffee,
Kaffee,
milti,
treffen,
we,
sie,
saptahant,
Wochenende,
ke,
über,
bare,
über,
baat,
sprechen,
karte,
machen,
19,
19,
ghar,
nach Hause,
jati,
geht,
aram,
entspannt,
sham,
abends,
ko,
im,
rat,
Abend,
ka,
von,
khana,
essen,
ke,
der,
khane,
essen,
ke,
nach,
film,
film,
dekhti,
ansieht,
bistar,
Bett,
me,
im,
jane,
gehen,
se,
bevor,
pehle,
vor,
agle,
nächste,
liye,
zu,
apne,
ihre,
karya,
Aufgaben,
jaanch,
überprüft,
bhitar,
innen,
yatra,
Reise,
bhavnao,
Emotionen,
ki,
von,
khoj,
entdecken,
johana,
Johanna,
apni,
ihre,
khud,
eigenen,
bhavnao,
Gefühle,
aur,
und,
ka,
von,
pata,
erforscht,
lagati,
sie,
hai,
ist,
antarashtriya,
internationalen,
sammelan,
Kongress,
me,
in,
ek,
ein,
anubhavi,
erfahrener,
vyavsai,
Geschäftsmann,
shamil,
besucht,
hota,
wird,
hai,
ist,
aur,
und,
apne,
seine,
aapko,
sich,
apni,
sein,
company,
Unternehmen,
ko,
das,
darshako,
Publikum,
ke,
von,
samne,
vor,
prastut,
stellt,
karta,
macht,
vah,
er,
uch,
hohem,
star,
Niveau,
par,
auf,
peshewar,
beruflichen,
prishtbhumi,
Hintergrund,
deshiya,
ländertypische,
visheshtao,
Nuancen,
par,
über,
charcha,
diskutiert,
karta,
führt.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.